स्वामीकृपानंदांच्या कृपेने माझ्या ठिकाणी घ्यायचे आहे. त्या शक्तीच्या संक्रमणाची प्रसिद्धी कांचनला लाभलेल्या उन्मनी अवस्थेमुळे मला आज मिळाली नाही. पूर्वजन्मीचे संगीत हे जन्मीचे प्रमाणे त्या भावावस्थेविषयी अधिक खुलासा करताना एकदा स्वामीजी म्हणाले ही स्थिती एखाद्याला भाग्यानं लाभते त्यात शंका नाही, पण ती कोणाला कधी प्राप्त होणार किंवा त्यांच्या कृपा दृष्टीपासून किंवा त्यांच्या स्पर्शातून सोडू शकतात. क्वचित केवळ त्यांच्या सान्निध्यातून किंवा त्यांच्या केवळ अस्तित्वातूनही हे शक्ती संक्रमण करू शकतो. त्यामुळे ज्ञान करताना विचारांपासून सलिप्त राहण्याचा प्रयत्न साधनासाठी सोपा होतो. त्या अवस्थेत मनाचं चांचल्य खरंच कमी होत, मन पूर्वगामी होऊन निराकाराकडे क्षेत्र जात. साधकाला अत्यंत व्याप करणारं मन निराकाराच्या मध्ये लीन झाल्यामुळं ज्ञान निर्भेद होत. क्षणभरचा महिना साधक जगाच्या पसाऱ्यापासून लांब राहतो त्याला स्वरूपाचा आनंद त्याच क्षणी होतो. ती अंतर लक्षणे बाह्य लक्षणांनी स्पष्ट होतात. भावावरचे साधकाच्या डोळ्यावर कुमाराला अड्डा पडतात. डोळ्यांची डोळ्यांची चित्रता वर जातात. पुढला प्रसंग पण गंभीर झाले. साधक हेमभानावर सांगली ते बाहेरूनही कळत मान गोडी भरते. काहींच्या क्रिया जरा अधिक होतात. ही बाह्य लक्षणे भावावस्थेची किंवा क्रांती आहे. ही अवस्था साधकाला पूर्व पुण्यानं स्वतःच्या प्रयत्नानं आणि मुख्य म्हणजे प्राप्त होते. मात्र हा काही परमार्थाचा शेवटचा टप्पा नाही. किंबहुना ही परमार्थाची सुरुवात आहे. परमार्थामध्ये सर्वात जास्त व्याप मनाचा असतो. भावावस्था प्राप्त झाली मनाचा व्याप संपतो. जीवनजीवाचे आयुष्य होण्याला मदत होते. म्हणून या अवस्थेला परमार्थाचे महत्वाचे म्हणा हे महत्वात ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे असं समजणारी मुद्दा आहे. भावावस्था म्हणजे साधकाला सत्पुरुषांनी दाखवलेली स्वरूप आहे. त्यानंतर साधकाने तो प्रयत्नांनी ही स्थिती उपाय गेल्या तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी दिला होता. मी प्रथमच तिथे गेले होते पण माझे डोळे अकारण होऊन घेत होते. अंगाला सुटून कमकुर दिसला होता. साब्याच्या मुलांच्या सुवासाचा इतका मोठमाट जाणवला की मला वाटलं आपण जरूर फुलांच्या राशीवरच बसतो आहोत. डोळे उघडून पाहिलं तर आसपास कोणीही साब्याचं झाड नव्हतं किंवा एखादं फुल सुद्धा नव्हतं. स्वामीजी हे चमत्कार त्याचे का आणि कसे म्हणजे या प्रश्नाला स्वामीजींनी त्या गोष्टींनाच प्रश्न विचारला. असं घडल्यानंतर तुम्ही पुढे काय केलं त्या म्हणाल्या मला या गोष्टीचा अर्थ काही कळला नाही पण कुतूहल वाटलं आश्चर्य वाटलं. स्वामीजींनी विचारलं बरं मग पुढं मला त्या सरपंचांच्या ठिकाणी वेगळेपणा जाणवला. मी त्यांना नमस्कार केला. मग पुढं स्वामीजी मी त्यांच्याकडे जाऊ लागले. स्वामीजींनी पुन्हा आग्रहपूर्वक विचारलं बरं मग पुढं मी त्यांचा अनुभव त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करू लागले. सध्या करता का हो स्वामी आता ते नाही पण माझं नामस्मरण चालू आहे. पण काय स्वामीजी त्या पहिल्या दिवशी आता तसा अनुभव पुन्हा कधी नाही जाणार विचारावं तर ते तर आता नाही. स्वामीजी म्हणाले बर झालं तर त्या पहिल्या दिवशी ते घडलं ते चमत्कार वाटले तुम्हाला त्याचा उद्देश एवढाच होता त्या सत्पुरुषांचे काही तुमचा विश्वास असावा आणि साधनेचा मार्ग तुम्हाला मिळाला. या चमत्कारामुळे काय झालं, तुम्ही त्यांच्याकडं श्रद्धेची पाहू लागता. संतर वचित एखादी स्वरूप दाखवतात. त्यांचा उद्देश जीवानं साधनेच्या जागावर एवढा करतो. तुमच्या डोळ्यातून अंजू आले, अंगाला कंप सुटला की अर्थशास्त्रीय भावांपैकी काही लक्षणं आहेत. तुमचा मूळ विचार सात्विक असता होतो, त्यामुळे सत्संगतीत तुमचे ते भाव झाले नाही. त्यांचा उपयोग अधिक चांगली साधना करण्यासाठी तुम्हाला होईल. पुन्हा कधी तसा अनुभव आला नाही तरी काळजी करू नये, कारण त्याची आता काही प्रसिद्धी नाही. साधना मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि नित्य नियमाने करत राहतो. आणखी एक एसटीच्या द्वारा स्वामी कृपेनं अनेक काही कामांमध्ये गेले त्यानंतरही, पण पुढं पुढं स्वामीजींनी आणि आजकालही त्या गोष्टी घडत असल्या तरी स्वामी मकरंदनाथांनी त्याचा उल्लेख करणं थांबवलं आहे. याच कारण साधकाला अंबालिके किंवा मी आता सर्व काही मिळवत आहे असं वाटू नये. त्याचा साधनेचा संवेद कमी होते. त्याला साधन मला का नाही असं अन्य साधकांना वाटू नये. त्यामुळं ध्यान साधना सोपी झाली तरी ये मांडीचा कापडी मनीची असू नये असं असल्यानं अंतिम ध्येय सिद्धीसाठी निरंतर दीर्घ काळपर्यंत आणि कष्टानं सकुण पद्धतीच्या मार्गानं साधना करीत राहणं हे साधकांसाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि तसं तशी साधना आपल्याकडून घडावी ही प्रामुख्याची प्रार्थना. पत्र लेखनाचं एक वैशिष्ट्य असतं की पत्र लेखकाचे जे विचार आहेत
ते वाचकासारखे हृदयाला जाऊन स्वामीजी जे संत होते त्यांचे लौकिक गुरु असलेले भिडे मास्तर 1974 साली त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना एक पत्र लिहिला. त्यामध्ये ते म्हणतात की अर्थकारण विद्या संपादन करून उच्चपदी स्थिर झालेले माझे विद्यार्थी शिष्यपाला पण आपल्यासारखा स्वतंत्र व्यवसाय करून त्यात मजबूत न होता आपल्या जीवनाचे सार्थक करून त्याचा लोकांनाही लाभ देणारा प्रशिक्षक आपण ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आहात. साधकांसाठी आपले बागेश्वर निवास सगळ्यात म्हणल्या हे माझ्यासाठी शिक्षकाचे देखील भाग्य. स्वामीजींच्या कुटुंबाच्या जीवनाबद्दल पत्राद्वारे त्यांचा अलौकिक गुरुंनी देखील विशेषत्वाने उल्लेख केलेला आहे. ज्ञानेश्वरीचा बाळगाव दिनानिमित्त स्वामीजींनी माध्यमांना जे पत्र लिहिले स्वामी स्वरूपानंदा त्यात आशीर्वचन लोकांमध्ये म्हणतात म्हणून मी बघून मागे मी आगे आणते ते शरी खाता येते ज्ञान मिळेल. पुढे ते म्हणतात की मी आपल्या प्रवचनांना नित्य उपस्थित असतो. अशा प्रकारे स्वामीजींचा मुदत 131 सत्रांमध्ये बदलला. हा ग्रंथ मंडळाने 1990 साली प्रकाशित केला. तो चालत असताना असं लक्षात आलं की त्यातले प्रत्येक पत्र हे रोचक पण उद्बोधक देखील आहे. स्वामीजी प्रत्यक्षात सत्संगांमधून प्रवचनांमधून जेवढं प्रभावी मार्गदर्शन करत असत तेवढंच प्रभावी मार्गदर्शन त्यांनी या पत्राद्वारे केलेले दिसतं. स्वामीजींनी त्याचे हजारो पत्र लिहिले. त्या पत्र लेखनामध्ये त्यावेळेला काही काही सहभागी होत असतात. त्यापैकी एक म्हणजे फक्त दुसरी बोल की त्यावेळेला पत्र लेखनामध्ये त्यांना स्वामीजींना सहकार्य करत असते आणि त्यावेळेची जी काही तुझ्याकडे अप्रकाशित पत्र आहे किंवा जी प्रकाशित झालेली पत्र आहे आणि त्यावेळेचे एक प्रसंग आठवण त्याच्याद्वारे स्वामीजींचं जीवन ते आपल्या समोर उल्लेखनीय आपण तुझा सुद्धा विचारून की त्यावेळेला पत्र लेखनाची पद्धत नक्की कशी होती आणि स्वामीजींचा दिनक्रम एकदम व्यस्त होता तर त्याच्याकडे कसा व्यक्त मग त्याच बरोबरीने तुमचा भाव कसा.
त्या पत्रांचे शेवट नसतात आणि त्याच्यामध्ये स्वामी दोन्ही
प्राप्ती करायचं हे त्यांचं अंतिम ध्येय होतं. आणि याचं मुख्य कारण म्हणजे लहानपणी आईवडिलांकडून धार्मिक संस्कार गीता पठण आणि उत्तम गुणांचा परिपोष श्रवण यामुळे त्यांच्या जीवनामध्ये उच्च विचार करणे, विचारांची स्पष्टता आणि ध्येयनिश्चिती हा क्रियेची संगम पाहिजे. आणि आपण जर सत्रांमध्ये जर डोकवलं तर आपल्या लक्षात येईल की हा उठणा सुद्धा हा प्रत्येक गुण त्यांचा त्या सत्रामध्ये प्रतिबिंबित होताना अगदी बीच देखील तरुण काळात देखील त्यांनी सरला मातोश्रींना जे सत्र लिहिलं त्यामध्ये या गोष्टी प्रकटपणे दिसतात. परमपूजनीय सरला मातोश्री सगळ्यांना माहिती होती स्वामीजींचं बाल मैत्री म्हणजे पुढे त्यांच्या या मैत्रीचं रूपांतर हळूहळू हळूहळू प्रेमामध्ये झालं. पुढे उपवर झाल्यावर मातोश्रींनी त्यांना सत्राद्वारे आपण माझ्याशी विवाह कराल का अशी विनंती केली. त्याला जे स्वामीजींनी दुसऱ्या वर्षी पत्र लिहिलं त्या उत्तरामध्ये आपल्याला लक्षात येतं की त्यांना प्रपंच जो आहे तो परमार्थ रूप करायचा होता ते तेव्हापासूनच नक्की होत. आणि मातोश्री देखील इतक्या समर्थ होत्या की त्यांनी ह्या कुठल्याही गोष्टीला घाबरून न जाता स्वामीजींना पूर्णपणे स्वीकारलं, समर्पिता म्हणून जीवन जगलं. त्यांचं देखील जन्म शताब्दी 40 आहे. या पत्राच्या निमित्ताने आपण त्यांचं देखील स्मरण करतोय. त्यातलं महामंत्री आहे ते जरी काही पत्रामध्ये नक्की स्वामीजी काय म्हटलं आणि तू सांगतो की कुठे काही सुरुवात आणि आता देखील
स्वामीजी मातोश्रींनी पाठवलेल्या पत्राला उत्तर दिलं. त्याच्यात महाराजी केले की श्री हनुमान जे खरं तर हे विमानाच्या संदर्भामध्ये स्वामीजींनी लिहिलेलं पत्र आहे पण उपासांनी केले आणि त्यावेळेला स्वामीजी मनोपासना करत असतो आणि त्यांचे ज्ञान असतात आणि त्यामध्ये मातोश्रींचा फोटो त्याच्यामध्ये ते ज्ञान करत असतो. स्वामीजी म्हणतात आणि पुष्प मानसुभाष दिसले पत्र बोलले तुमच्या मनात आलेली कल्पना माझ्याही मनात कधीतरी येत असते. आम्हाला हृदयाची संतती कौतुक वाटते हे किंवा माहीत आहे पण या जेव्हा श्रीमंतीचे असतात आमच्या सारख्या कळते संतती किंवा सौंदर्याची नजरेचे जात नाही अशी गुणवान मला आली तर आम्ही चर्च करू शकतो. पण स्वामीचा विवेक कुठेही सिद्धच नाही. शेतीच्यावेळी सुद्धा खूप विवेक आहे ते बोलतात. ते म्हणाले की पण एका गोष्टी तरी तुमचं लक्ष मनात पडत आहे तुमच्या आईची संमती तुम्ही घेतली आहे काय तुम्ही मोठ्या माणसांबद्दल सागर आणि ज्यांनी तुमच्याकडे पाहून दुःखाची ज्वालामुखी आपल्या अडचणी बोलले त्यांना विचारले की नाही तुम्हाला काहीच सांगू शकत नाही त्यांच्या श्रीमंतीवर आपलं सुख आहे. आणि पुढे ते सुंदरता पत्रिका या संदर्भात म्हणतात सुंदरता पत्रिका मात्र त्यांच्या उद्देशून विश्वास नाही आणि संबंधी या पाहण्याची आनंद आहे मात्र आणि स्वामीजी या पत्राच्या सोबत साखरे चेक करून दिलेलं आहे त्यातही आपला तुमचा त्याचं कुठेही शांती प्रेम सर्व जीवन सुखी समाधानी सुखावंती जगणे हे पार्वती सावंतीचे साध्य आहे. हट्टीपणा अजेरीपणा या गुणांना लदासने करावे लागते. स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार अधिक करावा लागतो. प्रतिकूल सुखात आपले सुख सामावून टाकावे लागते. आणि तिथे तो आम्ही सुद्धा अगदी प्रेमाने सांगताय की प्रेमाने जवळपास साध्याची सांगेल पण मनाने मात्र मी समाधानची प्रेता अवश्य हजर आहे. एकदा मी उपस्थित होते त्यावेळेला तर लग्नाचा स्वामीजी माझ्यासाठी आणि हातामध्ये घेऊन दोन मिनिट शांत बसले तर त्यांनी त्या प्रार्थनाची आठवण केली आणि नंतर चालुबाईंच्या पुढे आश्रदाची जणू आपण सरळपणाने त्या मुक्ताला हजर आहोत अशा पद्धतीची त्यांचं वर्तन होत आणि ते त्यांनी कार्यक्रमांवरती सांगितलेलं असेल तर त्या कार्यक्रमांच्या वेळेला सुद्धा स्वामीजी शांतपणे बसायचे पाच मिनिटांपर्यंत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण गेलेलो आहोत आता त्यांच्या महाभारताचा आणि मग नंतर
केवळ प्रेमामुळे स्वामीजी एकीकडे प्रेमान होते तर दुसऱ्या बाजूने आनंदीवर स्वामीजी खूप निष्ठा होते परमार्थातील अशुद्धता त्यांना अजिबात खपत नाही. एक पत्र वाचण्यात आलं त्याच्यामध्ये असं दिसतं की त्या घरामध्ये एक नूतन बालक आलं तर त्या साधकाने स्वामीजींसाठी व्यक्त केली की नूतन बालक पुढे मोठं होऊन आपल्या कृपेने त्यांनी इतकी साधना करावी की त्याच्यात सतत मागील सगळ्या देशाची क्रिया उचलून चालेल म्हणजे त्याच्यात हा पत्र लेखक पण आला पाहिजे. तर त्याला स्वामीजी मात्र स्पष्टपणे आढळून सांगतात की तुझी ही जी इच्छा आहे ती खूप गृहंगम आहे परंतु भगवत गीता जो आपला प्रमाण ग्रंथ आहे तो मात्र सांगतो की उद्धरे आत्मन आत्मान म्हणजे स्वतःच साधना स्वतः करूनच आत्मसार करून घेतो. खरं तर ते म्हणतात की मला आश्चर्य वाटत की तुझा उद्धार होणार का नाही याची चिंता तू कशाला करतो की सद्गुरु कृपांकित आहे तुला कल्पना नाही की सद्गुरूंनी सुद्धा अंगीकार केला त्याच वेळेला तुझा उद्धार झाले आणि ही कितपत योग्य की नूतन पालकावर आपल्या साधनेचा भार टाकून आपण मात्र विज्ञानस्थ व्यवहाराला लागायचं तर तू असं करू नको पण स्वामीजी त्याच वेळेला लक्षात येत असतात आतावर त्यांनी की आपण मुलाला कळत बोलतो तर ते पुढे त्याला दिलासा देताना असेही म्हणतात की तुझ्या प्रकारचं सत्व गुण माझ्या ठिकाणी असतात आणि तुझ्यासाठी बुद्धिबंदी जर साधना करत असतो तर मी नक्की सगळ्यांना सांगितलं असतं की माझा उद्धार तर असे स्वामीजी होते की त्यांचं साधारण्यावर खूप भर होता. सद्गुरूंच्या मार्गाने साधना करायला ते आपल्याला सांगतात माहिती ते आपल्याबरोबर साधनेला देखील शेवटपर्यंत बंधक असतात. मुलापेक्षा जर सांगतो की हम बनतोचे असा कधी त्यांचा भाव नसेल कारण त्यांचा संपर्क ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नामाची ध्यानाची अशी गोडी लागत असते. स्वामीजींचा खर हा प्रत्यक्ष मार्गदर्शनावरच आहे परंतु जे साधक असतात त्यांना ते पत्राद्वारे मार्गदर्शन आणि नामाच्या संदर्भात करत आणि त्याच्या बाबतीत ते साधन
गुरुपदीच्या मार्गाने साधना केल्यास बाकीच्या ज्ञानाचा जास्त उपयोग मिळतो. आपण सरळ आपल्या आनंदामध्ये मिळतो. तू गाजोबा ही ग्रंथ मासिक आहे तर त्यामध्ये एकोणी सर्वात समर्थांना स्त्री असते आहे. सोहम आत्मा पाळून झाल्यानं अजन्माचं भूषित आहे. तिची साहित्य रचना सोपी आहे. एकोणी चिंतनात ठेवून तिचे चिंतन करून त्यानुसार साधना करण्यास आणखी काही करायचे नाही आणि अनंतर वाचनाच्या संदर्भातील तुम्हाला सावध करायची आहे की तेव्हा बाकीच्या ग्रंथाकडे लक्ष न देता अथवा ग्रंथांकडे असलेले इतर विषयांकडे लक्ष न देता नामस्मरण गुरुपदीचं स्वरूप जाण्याची आपल्या आनंद सूत्रांना प्राप्त होतो हा साऱ्या शब्दांचा अनुभव आहे व दीक्षांत चांगले आहे. पण आणखी एक मला या संदर्भात एक असं म्हणतात सुद्धा एक हरियाणा एक चालू होते आणि खूप देवानी साधना करत होते पण त्यांना निवृत्ती करायला नव्हते त्यांना कोणाबद्दल तरी स्वामीजीचं कळल्यावर त्यांनी विचारलं तर स्वामीजीने त्यांना पत्रातून धनाची प्रक्रिया समजून सांगितली आणि त्यांना शक्य नव्हता अशी प्रक्रिया तर स्वामीजी मला म्हणाले की दोन रुपया काढून जागा असं तू दाखव त्या पत्रामध्ये चित्र काढून ते चित्र त्यांनी बघितलं त्यांनी इतकं बरं वाटलं की हा आता त्यांना समजेल काय करायचं ते आणि शंभर म्हणजे आणि त्यांचं इतका समाधान झालेलं होतं स्वामीचं पत्रा म्हणायची त्यामुळे त्यांनी साधने त्यांना सुरुवात केली आणि त्यांना थोडंतरी समाधान मिळालं होतं साधी होतं तर ते खूप अगदी प्रेमाने स्वामीजींमध्ये जायला आले त्यांची प्रश्न आत्यक्ष असेल
प्रवचन असा बघतो शब्द बरोबर नसेल करायचं पण एकदम ऍक्शन पॅक असतात म्हणजे स्वामीजी काय म्हणतात सुंदर असा बघत राहण्याचा वाटतात तर तसंच त्याचं प्रतिबिंब त्या पत्रामध्ये त्यांनी सांगतात सद्गुरु आपल्याला म्हणतात की मी अखेरपर्यंत तुझ्या बरोबर आहे किंवा तुझ्या होईपर्यंत मी तुझी साथ सोडणार आहे
त्याच्याबद्दल स्वामीजीमुळे आपला परिचय झालेले जे पत्र आहे ते सत्य म्हणजे आपण काय राहायचं शत्रुत्व म्हणजे शक्ती म्हणजे तो विपरीत ध्यानामध्ये साधले म्हणजे आयुष्याची संध्याकाळ आनंददायी सुटे साधलेली देहापासून आयुष्याला दिला साधक आयुष्याची संध्याकाळ सुद्धा वापरू शकते आपली कर्मासाठी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपला साधनेकरता विश्वास आपण जर योग्यची साधना करीत असू तर आपण स्वतः कार्याचं पैसे जाऊन जाऊ असा विश्वास ठेवावा आणि या संदर्भात आपल्याला असं जसं की एक दोन अडीच वर्षापूर्वी त्यांनी देणं ठेवता पण त्यावेळेला प्रत्यक्ष मतदाना तिथे हजर होते आणि स्वामीजींनी त्यांना आश्वासन दिलं की उत्तम पद्धतीने त्या व्यक्ती देणं ठेवता तर ते खरोखरच घडलं म्हणजे तसं स्वामीजींनी मतदानार्थांना प्रेरणा देऊन सिद्ध सुटलेली त्या कागदाचं देहांचं अतिशय आनंद झाले
स्वामीजींचं एक वैशिष्ट्य होतं त्यामुळे स्वामीजींकडे बोलणार होतो परंतु त्यांचा परमार्थ हा सकारात्मक होता ते कधीच परमार्थामध्ये समोरचा साधा झाला असे असं बोलत नसतात किंवा ते काय मागे ओढत नसतात त्याचं कारण म्हणजे त्यांचा परमार्थ प्रॅक्टिकल होता लॉजिकल होता म्हणजे तर्कशुद्ध होता आणि तुम्ही आहात तिथून तिथून तुमचा उन्नयन करण्याची त्यांची तयारी असेल कुठेही अटी वगैरे नसायचं की एवढ्या गोष्टी तर मग माझ्याकडे त्यावर पटकन साधक त्यांच्याकडे आकृष्ट व्हायचा आणि तरुण पिढीला तर आजपुरचा जसा जमा नाही तसं स्वामीजींचं काम लगेच त्या दिवशीपासून सुरू व्हायचं साधना लगेच सुरू व्हायची त्यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आकृष्ट व्हायचा स्वामीजींचं वैशिष्ट्य की त्यांनी बालपणापासून परमार्थ केलेला असल्यामुळे आणि स्वतंत्र पद्धतीने परमार्थ केल्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्यांनी तोंड दिलं होतं इकडे जगातील आकर्षण अडचणी तर तिथं परमार्थातले अवघड प्रमेय त्याचं त्यांनी सांधा साधक साधक ते पुढे गेल्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या तरुण वर्गांना ते आपलेसे वाटायचे. दुसरी गोष्ट काय होती तर स्वामीजींकडे आणखी एक दर्शन शक्ती असते की प्रापंचिकांना पण ते आपल्यासलेच वाटायचे कारण ते संसारिक संत होते आपले प्रत्येक सारखा संस्कार करत होते त्यांना मुलं वाढत होती त्यांचं पण ते सगळं व्यवस्थित करत असायचे या सगळ्या गोष्टींमुळे स्वामीजींबद्दल प्रत्येकाला प्रेम आपुलकी आणि ते आपले वाटायचे आणि स्वामीजींचं दुसरं एक वैशिष्ट्य होतं तिथे कुणाची शंका किंवा अडचण ही कमी प्रतीची आहे किंवा ही काही शंका झाली वाच न करता त्याच्या सूटमध्ये जाऊन उत्तर देत असतात. त्यामुळे स्वामीजींकडे गेल्यावर आपल्या प्रत्येक संख्येचं निदर्शन होणार असं मला वाटत. त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की स्वामीजींची इच्छा असायची की साधारणतः कुठं परमार्थ स्थिर व्हायचा असेल तर त्याचा संसार त्याचा प्रसन्न त्याचं शरीर ते सुस्थिर असलं पाहिजे. त्यामुळे ती त्याच्या सूटमध्ये जाऊन त्याला उत्तर द्यायची. बाल आणि युवा साधकांना एक मोठी अडचण अशी असते की करिअर एका बाजूला असतं, बाह्य जगात असते जबरदस्त पण एका बाजूला असतात आणि दुसरीकडे परमार्थ देखील करायचा तर संस्थेची मार्गदर्शन करायचं. त्याचप्रमाणे संसारिकांचे काही जे संसारिक अडचणी असतात त्याही ते कसं
आहे. नागपूरच्या पाचव्या निवेदन पत्र आहे तर त्या स्वामीजींना असं म्हणतात की आम्हाला तुमची खूप आठवण होते आणि त्याला उत्तर देताना आणि मग अभ्यासाचे उत्तर देते तर स्वामीजी त्याला म्हणतात की तुम्हाला जशी आठवण होते तशी मला देखील आठवण होते आणि अध्यात्माच्या पायावर आपल्या जीवनाची विमाने असतात. तुमच्यासाठी तरुण मुले व मुली मला खूपच आवडतात कारण तरुण मंडळींचं जीवनाचं नेमका आरोग्य वैशिष्ट्य काढू शकतात व त्याप्रमाणे जीवनात जगण्याची त्यांच्या कडे असते. प्रत्यक्ष स्वामीजी एका संप्रदायाचे आत्मरी असून प्राप्त पुरुष असतील ते त्यांना कळवताना मात्र म्हणतात की समर्थ आणि विवेकानंदांचे जीवन जगण्याची मर्यादा असली पाहता मग त्यांचे अर्थ किंवा अधिसनिक स्वामी मुली स्वामीजींचा अनुभवी होता आणि तिथे सामाजिक त्यांचे आणि त्यामुळे स्वामीजींनी एकमेकांना सहाय्य करू त्याला स्वामीजींनी पत्र दिलं तर म्हणतात परीक्षा जवळ आली असतात स्वामीजी एखाद्याला विश्वास देतात किंवा कोणी सांगतात तसं स्वामीजी त्याला म्हणतात की आपली समानता नामस्मरण याबरोबरच आपला अभ्यास करून केला पाहिजे साधण्यासाठी प्रत्येक सांगाचा हिशोब मनाची चिंता केला पाहिजे. सावधाने राहणे जरूर आहे आणि पुढे जे म्हणतात की मला तू पत्राचं उत्तर पाठव म्हणजे त्यांना हे हा संवाद पत्रांद्वारे संवाद हवा आहे की त्यांनी पत्र पाठवावं स्वामीजींना कुठे कंटाळा किंवा उद्वेग नाही यावं किती पत्र लिहितात आणि काय तर ते मुद्दाम पत्र लिहिली द्यायचं त्याला तरुणांनी साधी जण वाटते ते असं तसंच प्रादेशिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा माधवराव जोशी नागपूर यांनी पत्र लिहिलं त्याचे ते म्हणतात की पिंड स्वामीजी त्यांना असं म्हणतात की पिंड पावले काही फार बाजूला झालेला आहे सरकारने चित्रकारांना चित्रण्याचा प्रयत्न करा नदीगंगा शिंदीबरोबर शारीरिकच्या तुफान कारण ठेवा तर कोणत्याही दोष नाही दोघींवर अभिषेक करावा तिचे विसर्जन करू शकतो आणि ते स्वतःचं उदाहरण दिलं सांगतात की मी त्या संकटाचं चित्र अभिषेक करत असतो त्यावर तुम्हाला 10 वर्षे झाली आहे त्या स्थितीमध्ये विद्यापीठाची सुद्धा अभिषेक वगैरे करत असतो. ते पुढे म्हणतात की मूर्तीचा भावून चढा गेला तरी आपला भाव अमंजूत आहे त्या भावाला चढा गेला नाही म्हणजे झालो. तिथे मला शोकोबांचा आनंद आठवतो की शोकाडोंगातही भावन वाटत होता कारण जीवनाची बदलली आमचा असं वाटतं की साधू सगळ्यांचे शिक्षक असले तर जीवन ठिकाणी ते एकत्रित झालेले असतात. आणखी एका बघितली पत्र दिलं होतं 16 सोमवारांचं व्रत केल्याबद्दल तर त्याच्यात ते म्हणतात की 16 सोमवारांचं व्रत केल्याची गर्दी खूप गर्दी होत असते आणि त्यामध्ये स्वामीजींच्या सगळा भारत आणि आपण पाहतो की आपल्याला आता जे काय करतो काही असं नाही तसंच आणखी एक सगळं सुद्धा आणि माधव सारखे त्यात माधवनी नोकरी बदलावी ते विचारलं होतं कारण सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजता त्याची नोकरी सगळी होता पंच वेळा एवढा वेळ नोकरी करायचं गेल्यानंतर साधना करणं हातच आहे तर म्हणून सहज नोकरी मिळाली दुसरी तर जरूर कर कारण तुम्ही काही पैशाच्या मागे नाही आहात तुम्ही कर्मेश्वरांच्या मागे आहात तुम्ही केलकर जाणार आणि साधनेचा अग्रक्रम आहे तर तुम्ही नोकरीविषयी पावती बदल करायला आवश्यक काहीच नाही चौकशी नीट करून मगच पाऊल उचला असं ते साबत करून सांगताय कारण आपण पाहतो सातत्याने दोन्ही जणांची प्रेमाने आणि आपण आपल्या केंद्राच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सगळे सेवांमध्ये किती सहभागी होतात प्रेमाने आपण आता पाहतो आपण पाहतो ते खर्चे भरपूर
अखंड सावधान असायचे आपल्याला प्रथम ते करायचं आणि तो परमार्थ विचारायचा की जे पत्रांवरचा आपल्याला पत्रावरचा माझ्या चालत राहावा असं वाटतं परंतु विरोधा मागायला मी समजली तर एक शेवटचं पत्र येईल त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या शिकवणुकीचा तास त्याला तुम्ही सूत्रे म्हणता येईल असं सांगितलं ते म्हणतात की रोज सोहम साधना करावी दोन ओम राम कृष्ण या मंत्राचा जो पूर्णावर करण्याचा प्रयत्न करावा आपले सर्व व्यवहार निमूटपणे म्हणतात समृद्धी सावलेने व प्राणांतपणे करावे आणि हे सर्व करणांची बांधणी भगवंतावर सद्गुरु वाहत असतात पुढे ते म्हणतात गुरु कधी अनन्यता तरी सुद्धा कार्याची जे चिंता वेगळपणा आवडतात लोक नसतो स्वामीजी त्याला आशीर्वादानं आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता त्यांना अपेक्षित असे साधना करण्याचा संकल्प व त्या दृष्टीने प्रयत्न करणे हेच त्यांना आजच्या या दिवशी निमंत्रण हरि ओम यानंतर पंकजदादा मार्गदर्शन करते त्यानंतर स्वामीजींच्या आरती घेते पंकजदादांचे आजपासून काम आपण सर्वजण स्वामीच्या आठवणीमध्ये खरं तर अवमान व्हायला इथे आलेलो आहे त्यामुळे तुम्ही कुठे घेऊन नका पण ह्या पुस्तकाच्या आणि पत्रांच्या आढाव्यांनी त्या दोघांनी स्वामीचा जो अतिशय पॉझिटिव्ह नेगेटिव्ह परिणामाच्याकडे जो होता आणि वयाच्या सगळ्या प्रोफेशनमध्ये ते अशा पद्धतीने मार्गदर्शन करत होते ते त्यांनी आपल्या समोर मांडलं एक मोठं पत्र आहे त्या पत्रामध्ये आता जो आपण सगळा कार्यक्रम बघितला त्याचं सार आलंय असं मला वाटतं तेवढं आपण एक पत्र फक्त बघूया परमप्रेमळ भक्त सुकन्या चिरंजीव स्वामी विनया परांजपे सुकन्या आणि विनया परांजपे सुकन्या म्हणल्यावर किती अपूर्णी असेल बघूया श्रींचे अनेक आशीर्वाद श्री कृपेकडून उकडील सर्वक्षे तुझ्या 11:42 पत्र मिळाले परमेश्वराकडे जाण्यासाठी एकच मार्ग नाही अनेक मार्ग आहेत त्यात ध्यान धारणा नामस्मरण पूजा अर्चा अथवा सोहम होळ हे राजमार्ग आहे तर पूजा हा देखील राजमार्ग आहे पूजेमध्ये मन तल्लीन होणे हे अतिशय चांगले आहे दैव माझा मी दैवाचा असा भाव त्यावेळी असावा पूजेमध्ये प्रेम म्हणजे भक्ती असं शुद्ध व्यासांचे मन आहे पूजेने मन पवित्र होते एकाग्रतेने केलेली पूजा भक्ताला भगवत रूप करून टाकते रामकृष्ण हे गांधीचे पुजारी होते
ही गोष्ट तुला माहिती असेलच किती तल्लीन देण्याचे तुझ्या गरज याची तू वाचली असती. तुझी दुसरी कोणतीही साधावर आली नाही तरी चालेल, पाहिजे करू नये. एखादं सुंदर फुल बघितले की आपल्याला आनंद होणे स्वाभाविक आहे. चैतन्य महाप्रभूंना एखादे सुंदर फुल दिसले की ते माझा प्रभू माझा प्रभू असे म्हणत होते. कोणत्याही सुंदर पदार्थांनी भगवंतांची स्मृती होणे ही फार मोठी गोष्ट आहे, पण क्षणभरता होईना सदाकाळ होणे हे कधी मनोपर्शक समजू नये. उभी जर आपल्याला कधी भेटू नये. जीवन आपल्या आनंदाचे क्षण टिपण्याची सवय ठेवावी. दुःखाच्या क्षणांचा फार विचार करत बसू नये. आपण मोठ्या निग्रहाने मनाला त्याची स्वस्त साधी द्यावे. आपले जीवन सुखदुःख विचित्र करतात, पण सुख व दुःख ही आपल्याला स्वतःचा मग आपण कोण आहोत हा विचार नक्की करावा. मला वाईट वाटेल, मला बरे वाटेल, मला असे विचार येतात, मला हे हवे, मला हे नको, पण मी कोण असा सतत विचार करावा. मला म्हणजे कोणाला, देवाला, मनाला, बुद्धीला का यापेक्षा आणखी कोणाला तरी. कारण देव मन बुद्धी हे जग आहे, त्यांना स्वतःच सामर्थ्यच नाही. तेव्हा हा मी याच्या पलीकडे असला पाहिजे. तो मी आपण संत म्हणतात की हा मी आनंद रूप आहे. तर आनंद म्हणजे सच्चिदानंद या मीचा शोध पदार्थ स्वच्छ डोळ्यामध्ये जाता येता त्याच प्रभूचे नाम घ्यावे. नाम कोठेही चालेल आणि आपलं सर्वस्व होती आपल्या स्वतःला देवाने विसरून पूजा करावी म्हणजे पिताला आलेली प्रजाता नष्ट होईल. पत्राने जेवढे सांगता येण्यासारखे आहे तेवढे सांगितले आहे. घरातील सर्व कुटुंबीय मंडळींना व परिचितांना श्रीचे सुखाशीर्वाद करावे. तू माझी मामुली तुझे वाच करू शकता माझी. तू माझा सोयरा सज्जन सांगायची तरी सिंह रात्री आठवण. गुरु राया माझा सुख प्राणसखा दावी मजुरीचा मोक्ष मार्ग. माधव म्हणे तुझे येतो काकूदर्शी रावो अहम रात्री ज्ञान. आपला सर्वांचा आत्मविश्वास मार्ग मागे पत्र बघितली म्हणजे असं लक्षात येतं परमार्थ हा सगळ्यांना करता येईल. परमार्थाचं जे आत्मनिलेनाचं ध्येय आहे ते सर्वांना करता येऊ शकत, पण त्याच्याकरता निष्ठेने सद्गुरूंच्या मार्गदर्शनात आम्ही केलेली निष्ठ्याची साधना ही फार उपयुक्त असते. कुठल्याही साधनेला कमी न लेखतात, कारण सर्व मंडळी राम रामच पत्र पाठवत असतात, त्यामुळे त्यांच्या भावाला सुद्धा न लागेल. पण त्यांना जे सांगायचं आहे ते मात्र सांगितलं जाईल अशी काळजी या सगळ्या पत्रांमध्ये स्वामीजींनी घेतलेली होती. आपलं सर्वांचं अपने कुमार म्हणजे प्रत्येक खरंच असे आहे की या जन्मशताब्दीमध्ये आपण आहोत आणि अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधल्या स्वामीजींच्या या आठवणी अंतकरणात जागवत आपण त्यांच्या सवय अत्यंत निकट जाण्याचा प्रयत्न करतो. आपला सर्वांचा प्रयत्न त्यांच्या उपस्थित होतो की त्यांच्यासाठी प्रार्थना करू. आज आपण इथे थांबू. एक निमित्त आपण स्वामीयुक्त काम होईल आणि आजची आपला
Thank you.